मुंबई आणि अहमदाबाद मधील बुलेट ट्रेन कधी सुरू होणार याची तारीख जाहीर झाली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी कुमार यांनी ही माहिती दिली आहे. X.com वर एक पोस्ट शेअर करत रेल्वे मंत्री अश्विनी कुमार यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये त्यांनी आजपर्यंत झालेल्या कामाची प्रगती आणि पुढे किती दिवसामध्ये बुलेट ट्रेनचे स्वप्न साकार होईल याबाबत सविस्तर माहिती दिली. या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार रेल्वे मंत्री अश्विनी कुमार यांनी सांगितले की मुंबईमध्ये बुलेट ट्रेनच्या स्टेशनचे काम हे प्रगतीपथावर आहे. मुंबई ते अहमदाबाद या दरम्यान धावणाऱ्या या बुलेट ट्रेनने प्रवास करणे अत्यंत सुखकर असेल व केवळ 2 तासांमध्ये मुंबई ते अहमदाबाद हे मोठे अंतर कापले जाणार आहे. सर्व कामाचे एकंदरीत माहिती दिल्यानंतर रेल्वे मंत्री अश्विनी कुमार यांनी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन ही ऑगस्ट 2028 मध्ये पूर्ण होईल व अशी अपेक्षा केली. शिळाफाटा ते घनसोली सागरी बोगद्याची काम पूर्ण. शनिवार 20 ऑगस्ट 2025 बुलेट ट्रेन साठी आनंदाची बातमी घेऊन आले, कारण की शिळाफाटा ते घनसोली या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. स्वतः रेल्वे मंत्री अश्विनी कुमार यांनी या कामाची पाहणी केली. हा बोगदा 5 किलोमीटरचा असेल तर त्यामध्ये शिळाफाटा ते BKC असे 19 किलोमीटरचे अंतर असेल. त्यामध्ये हा 5 किलोमीटरचा भाग हा समुद्राखालील बोगदा असेल. या बोगद्याचे काम नॅशनल हाय स्पीड ऑपरेशन लिमिटेड यांनी या बोगद्याचे काम पाहिले आहे. बोगदा न्यू एस्ट्रोलियन टनेल मेथडने कामाची सुरुवात ही 2024 रोजी झाली होती. तसेच याच मार्गामध्ये 7 किलोमीटर हा ठाण्याच्या खाडीचा भाग देखील असेल. यामध्ये 12 स्टेशन असतील. यामध्ये अत्यंत महत्वाचे म्हणजे की BKC चे स्टेशन हे जमिनीच्या खाली 32.5 मीटर खोल असेल. प्लॅटफॉर्मची लांबी ही 495 मीटर असेल. तसेच या स्टेशनची कनेक्टिव्हिटी ही रस्ता आणि मेट्रो स्टेशन यांना देखील असेल. यामधील स्टेशन्स साबरमती, अहमदाबाद, आनंद, बडोदा, भरूच, सूरत, विलीमोर, वापी, विरार, बोईसर, ठाणे, मुंबई. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग कसा असेल? मुंबई ते अहमदाबाद या अंतराच्या दरम्यान एकूण मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची सध्याची परिस्थिती. मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉर MAHSR भारताची पहिली बुलेट ट्रेन सेवा सुरू करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, ज्याचे बांधकाम अनेक वर्षांपासून सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये अनेक महत्वाच्या टप्प्यांवर काम झालं आहे. खाली सविस्तर माहिती. प्रगतीचा आढावा. एकूण प्रकल्पाचा आकार 508 किमीचा मार्ग, ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुमारे 156 किलोमीटर, गुजरात व दादरा आणि नगर हवेली मध्ये उरलेले भाग आहेत. खरेदी व जमीन मिळवण्याची प्रक्रिया. सगळ्या आवश्यक जमिनी मिळवण्यात आल्या आहेत. जमीन हस्तांतर व इतर न्यायालयीन व मंजुरीचे प्रश्न झाले होते, पण ते सध्याच्या भूमिकेत पूर्ण झाले असल्याचे सांगितले गेले आहे. वायडक्ट व स्तंभ काम. वायडक्ट पायरी किंवा स्तंभांच्या श्रेणीवर काम बऱ्याच भागात पूर्ण झाले आहे. उदाहरणार्थ वायडक्ट निर्मितीचे सुमारे 317 ते 320 किमी पूर्ण झाले आहेत. पिय स्तंभ व त्याची पायाभूत फाउंडेशन कामे. पिय व पायाभूत कामे प्रगतीवर आहेत. सुमारे 396 ते 407 किमी पायाभूत फाउंडेशन पिय कामे झाले आहेत. गर्ड कास्टिंग व गर्ड लॉन्चिंग. गर्ड कास्टिंग सिरियस प्रमाणात पूर्ण झाले आहे, सुमारे 337 वजा 329 किलोमीटर. गर्ड लॉन्चिंग देखील प्रगतीवर आहे. टनेलिंग काम. मुंबई जवळ विशेषतः शिल्फटा घनसोली दरम्यान व BKC शिल्फटा परिसरात सुमारे 21 किलोमीटर लांब टनेल आहे. स्टेशन्सचे काम. 12 स्टेशन असणार आहेत. गुजरातमधील स्टेशनच्या स्ट्रक्चरल कामात चांगली प्रगती झाली आहे. महाराष्ट्रातील BKC बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स स्टेशन हे आकर्षक असून हे 2028 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. इतर तांत्रिक काम. आवाज निरोधक पट्ट्या, नॉइस बॅरियर्स, पूल ब्रिज कामे, धार विद्युत उपकरणे, ओहेची मास्ट, ट्रॅक बेड व रेल वेल्डिंग वगैरे कामे होऊन आहेत. की अडथळे व विलंब. प्रकल्पात काही अडथळे आले आहेत. महाराष्ट्रात जमीन मिळवणे व विविध मंजुरी अधिक पर्यावरण वन भूसंवर्धन क्षेत्रातील नियमांमुळे विलंब झाला. तांत्रिक आव्हाने. टनेलिंग विभागातील काम आणि काही ठिकाणी कामाची गती अपेक्षेप्रमाणे न वाढणे हे सुद्धा कारणे आहेत. करार टेंडर भाग. काही विभागात उशीर झाले. सर्व 28 टेंडर पॅकेजेस पैकी सध्या सुमारे 24 पॅकेजेस देण्यात आले आहेत. अधिकारी काय म्हणतात? केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या म्हणण्यानुसार गुजरातमध्ये वापी ते साबरमती भाग डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण होईल.